आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी करण्यासाठीच्या स्पेडेक्स मोहिमेचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. प्राप्तीकराविषयी विवाद सोडवण्यासाठीच्या विवाद से विश्वास योजनेला मुदतवाढ. नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पर्यटन स्थळांवर गर्दी. प्रशासनही सज्ज. आणि कन्याकुमारीत भारतातल्या समुद्रावरील काचेच्या पहिल्या पुलाचं काल उद्घाटन. आता सविस्तर बातम्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपल्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत काल श्रीहरिकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपक तळावरून दोन उपग्रह अवकाशात सोडले. या मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करण्यात येणार आहे. काल एसडीएक्स 01 आणि एसडीएक्स 02 हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून काही अंतरावरील आपापल्या कक्षांमध्ये स्थिरावले. आगामी काही दिवसात दोन्ही उपग्रहांमधील अंतर कमी होईल आणि त्यानंतर डॉकिंगची प्रक्रिया सुरू होईल असं इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं. चांद्रयान मोहीम आणि भारतीय अंतरिक्ष स्थानकांसारख्या महत्वाकांक्षी मोहिमांसाठी स्पेडेक्स मोहीम अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. या मोहिमेच्या यशानंतर अंतराळात दोन उपग्रह एकमेकांशी जोडणं अथवा विलग करण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेला भारत जगातला चौथा देश ठरेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं विवाद से विश्वास या योजनेला 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. प्राप्तीकर विभागासंदर्भात करदात्यांचे असलेले विवाद सोडवण्याच्या उद्देशानं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी योजनेची घोषणा केली होती. करदात्यांना ठराविक टक्केवारीसह विवादित रक्कम भरून करदायित्वाची पूर्ती करण्याच्या दृष्टीनं ही योजना आखण्यात आली आहे. योजनेला मिळालेल्या मुदतवाढीमुळे करदात्यांना कराची देय रक्कम निश्चित करण्यास तसंच कर भरण्यास अवधी मिळणार आहे. आगामी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींशी विचार विनिमय करण्यात येत आहे. त्याअंतर्गत काल नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 6व्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांबाबत चर्चा करण्यात आली. वित्त तसंच आर्थिक व्यवहार विषयक विभागाचे सचिव केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार तसंच आरोग्य आणि शिक्षण विभागांचे सचिवही या बैठकीला उपस्थित होते. तत्पूर्वी काल अगोदर त्यांनी उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींबरोबर सल्लामसलत केली. करचोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी डीजी यात्रेच्या माहितीचा वापर केला जाणार असल्याच्या माध्यमांमध्ये प्रसारित होणार असलेल्या बातम्या सरकारनं फेटाळल्या आहेत. या संदर्भातले अहवाल निराधार आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहेत असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. मंत्रालयाकडून प्रवासी माहिती कर विभागाकडे सामायिक केली जात नाही असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आरटीजीएस अथवा एनईएफटी या बँकिंग प्रणालीचा वापर करून ऑनलाईन पद्धतीनं बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या व्यक्तींना व्यवहार करण्यापूर्वी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यावर नोंदवलेल्या नावाची पडताळणी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. येत्या 1 एप्रिल 2025 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचनाही रिझर्व्ह बँकेनं केली आहे. या सुविधेमुळे योग्य व्यक्तीला पैसे हस्तांतरण होत असल्याचा निर्वाळा मिळेल तसंच फसवणुकीची शक्यताही कमी होईल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. आज 31 डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून विविध पर्यटनस्थळं नागरिकांनी फुलून गेली आहेत. तिथल्या प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट विविध बस मार्गांवर रात्री 25 जादा बसगाड्या सोडणार आहे. तसंच नागरिकांना दक्षिण मुंबईतील विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळांचा फेरपटका नवीन वातानुकूलित दुमजली इलेक्ट्रिक बसद्वारे घडवण्याच्या हेतूनं बेस्टतर्फे आज हेरिटेज टूर चालवण्यात येणार आहेत. नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पुण्यातही 3000 पोलीस अधिकारी कर्मचारी आणि 700 वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शहरात 23 ठिकाणी तपासणी करण्यात येणार आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत मद्याची दुकानं सुरू ठेवण्याला परवानगी आहे. यासंबंधीच्या नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई केली जाणार आहे असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यान हजारो युद्धकैद्यांची सुटका करण्यात आली. रशियन संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार उभय देशांनी परस्परांच्या प्रत्येकी 150 लष्करी युद्धकैद्यांची सुटका केली. युक्रेनचे अध्यक्ष वोल्डोदिमीर झेलेन्स्की यांनी 189 युक्रेनी नागरिक घरी परतल्याची माहिती दिली आहे. यामध्ये अझोस्टार आणि मारिओ पोलच्या बचाव सैनिक तसंच चेर्नोबिल अणुऊर्जा संकल्प आणि स्नेक बेटांचाही समावेश आहे. रशियानं मे 2022 दक्षिण पूर्व युक्रेनमधील मारिओ पोलवर महिन्याभराच्या संघर्षानंतर विजय झाल्याची घोषणा केली होती, तर 2022 फेब्रुवारीमध्ये रशियन सैन्यानं चेर्नोबिल ताब्यात घेतलं होतं. भारत नेपाळ दरम्यानच्या 18वा सूर्य किरण या संयुक्त लष्करी सरावाला आजपासून नेपाळमध्ये प्रारंभ होतोय. या सरावात जंगलातलं युद्ध तसंच कठीण भूप्रदेशात दहशतवादाचा प्रतिकार, आपत्ती व्यवस्थापनात मानवतावादी मदत यावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. भारतीय लष्कराची 11वी गोरखा रायफल तुकडी आणि नेपाळ लष्करातली श्रीजंग बटालियन यांच्या दरम्यान 2 आठवड्यांच्या सरावात ते सहभागी होणार आहेत. या सरावामुळे उभय देशातील व्यावसायिक सहकार्य, मैत्रीपूर्ण संबंध आणि विश्वास तसंच सांस्कृतिक संबंधांचाही विस्तार होण्याची अपेक्षा आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओच्या एआयपी प्रणालीच्या एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्लगची उभारणी आणि त्यांचं भारतीय पाणबुड्यांशी एकीकरण तसंच इलेक्ट्रॉनिक हेवीवेट टॉपरडेच्या कलवरी श्रेणीच्या पाणबुड्यांशी एकत्रीकरणासंबंधीच्या सुमारे 2,867 कोटी रुपयांच्या 2 करारांवर काल संरक्षण मंत्रालयाच्या वतीनं स्वाक्षरी करण्यात आली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली इथं दोन्ही करार करण्यात आले. त्यामध्ये एआयपी प्लगचं बांधकाम आणि त्यांच्या एकत्रीकरणासाठी मुंबईच्या माझगाव शिपबिल्डर्स लिमिटेडशी करण्यात आलेल्या सुमारे 1,990 कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे. दुसरा करार अंदाजे 877 कोटी रुपयांचा फ्रान्सच्या नेव्हल ग्रुपबरोबर करण्यात आला आहे. बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं जहीउद्दीन इस्लाम उर्फ कौसर याला बांगलादेशी दहशतवाद्याला 7 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्याला कट रचणं, लुटणं आणि दारुगोळा खरेदी या गुन्ह्यांमध्ये 57,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. बांगलादेशात साखळी स्फोट घडवून आणल्यानंतर या आरोपीनं भारतात घुसखोरी केल्याचं तपासात उघड झालं. 2018 बोधगयातील बॉम्बस्फोट आणि 2014 बर्दवान बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचा हात असल्याचं तसंच भारत आणि बांगलादेशात जमात उल मुजाहिदीन यांच्याशी निगडीत कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणातही त्याचा सहभाग सिद्ध झाल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला. या प्रकरणामध्ये 11 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी शहराच्या विविध भागातून बेकायदेशीररित्या स्थलांतरित झालेल्या 12 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्या स्थलांतरितांना निर्वासित शिबिरांमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी 1,200 लोकांची तपासणी केल्याचंही पोलीस उपायुक्त रविकुमार सिंह यांनी सांगितलं. तामिळनाडू राज्यातल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कन्याकुमारीच्या सौंदर्यात आणखी एका स्थळाची भर पडली आहे. देशातल्या पहिल्या समुद्रावरील काचेच्या पुलाचं काल उद्घाटन करण्यात आलं. विवेकानंद स्मारक आणि 133 फूट उंच संत तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याचं, ज्याचं नामकरण आता ज्ञानाचा पुतळाचं करण्यात आलंय, त्यांना जोडणाऱ्या या भव्य पुलाचं उद्घाटन तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टालिन यांच्या हस्ते काल करण्यात आलं. 37 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या 77 मीटरच्या या पुलामुळे पर्यटकांना या दोन स्थळांदरम्यान चालत जाताना उसळणाऱ्या सागरी लाटांचा आनंद घेता येणार आहे. नेपाळच्या बागमती प्रांतातल्या सौराहा इथं आयोजित करण्यात आलेल्या 5 दिवसांच्या मध महोत्सवाचा आज समारोप होत आहे. या महोत्सवासाठी येणाऱ्या अभ्यागतांना 6 वेगवेगळ्या प्रकारचे मध चाखण्याची मोफत संधी देण्यात आली आहे. मधाच्या विपणनाला आणि मधमाशी पालक शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं नेपाळ सरकारनं या महोत्सवाचं आयोजन केलं आहे. बुद्धिबळामध्ये फिडे बिल्ड्स विश्वकरंडक स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू महिला विभागात नॉकआउट टप्प्यासाठी पात्र ठरली आहे. 11 फेऱ्यांमध्ये 9.5 गुण मिळवत ती अव्वल स्थानी राहिली. या स्पर्धेत महिलांच्या आणि खुल्या विभागात पहिला अडथळा पार करणारी वैशाली एकमेव भारतीय खेळाडू होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळात 2 उपग्रहांची जोडणी करण्यासाठीच्या स्पेडेक्स मोहिमेचं इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण. प्राप्तीकराविषयी विवाद सोडवण्यासाठीच्या विवाद से विश्वास योजनेला मुदतवाढ. नववर्षाच्या स्वागतासाठी विविध पर्यटन स्थळांवर गर्दी, प्रशासनही सज्ज. आणि कन्याकुमारीत भारतातल्या समुद्रावरील काचेच्या पहिल्या पुलाचं काल उद्घाटन. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.